इंग्लिश मध्ये एक फार सुंदर वाक्य आहे ज्यामध्ये म्हटलेलं आहे की बेटर लाईट अ कॅन्डल दॅन कर्स द डार्कनेस. असं म्हटलेलं आहे की एखाद्या वेळी आपण प्रकाशाचा एक ज्योत तयार करावा की आपण उगीचच अंधाराला शाप देत बसू नये. एक सुंदर वाक्य आहे, बेटर लाईट अ कॅन्डल दॅन कर्स द डार्कनेस. एकदा काय होतं, एक राजा असतो आणि हा राजा आपली प्रजा कशी आहे हे त्याला तपासायचं असतं, किंवा प्रजेतले सगळे लोक प्रामाणिक आहेत का, कर्तव्यदक्ष आहेत का, हे त्यांना चेक करायचं असतं. तेव्हा हा राजा मुद्दामून राजमार्गामध्ये एक मोठा दगड आणून ठेवतो आणि तो इतका मोठा दगड असतो की जाणाऱ्या येणाऱ्यांना सगळ्यांना त्रास होत असतो. आणि मग राजमार्ग असतो, दररोज जाणाऱ्यांची संख्या भरपूर असते त्या ठिकाणी, पण जाणारे येणारे प्रत्येक जण त्या दगडाला शिव्या देत असतात आणि दगड ठेवणाऱ्याला शिव्या देत असतात. पण कोणाच्याही मनामध्ये हा विचार येत नाही की आपण हा दगड बाजूला सरकूया आणि पुढे जाऊया. आणि राजा एका कोपऱ्यामध्ये लपून दिवसभर येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या मनामध्ये काय विचार आहेत हे तो पाहत असतो. आणि दिवसभर असा एकही माणूस दिसत नाही की जो समोर आलेला आहे आणि तो दगड बाजूला करतोय आणि रस्ता मोकळा करतोय. पण प्रत्येकाच्या मनामध्ये हाच विचार येत होता की अरे काय, रस्त्यात मध्ये अडचण करून ठेवलेली आहे, रस्ते जायला रस्ता नाहीये. आणि एकतर ते दगड ठेवणाऱ्याला शिव्या देत होते, शाप देत होते, आणि त्या दगडाला. मग सर्वात शेवटी एक असा हुशार सभ्य गृहस्थ आला ज्यांनी तो दगड देखील बाजूला केला, रस्ता मोकळा केला आणि स्वतः देखील त्या मोकळ्या झालेल्या रस्त्यावरून पुढे गेला आणि इतरांना देखील जाण्यासाठी त्यांनी वाट करून दिलेली आहे. तसं श्रील प्रभुपाद श्रीमद भागवताच्या तात्पर्यामध्ये वर्णन करतायत. आज आपल्याही जीवनामध्ये आपल्याला असं वाटत असेल कोणीतरी दगड माझ्या रस्त्यात ठेवलाय कोणत्याही रूपामधून, किंवा कोणीतरी माझा वाट अडवून ठेवलेला आहे. इतरांना शाप देण्यापेक्षा स्वतः त्या शापातून मुक्त कसं होता येईल हा विचार करणं गरजेचं आहे. कधी कधी असं होतं, भक्तिमय जीवनामध्ये म्हणा किंवा आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये कार्य करत असताना आपण नेहमी इतरांना दोष देत असतो की याच्यामुळे हे माझ्या जीवनात झालेलं आहे. आणि म्हणून श्रील प्रभुपाद म्हणतायत की इतरांना दोष देऊ नका की यांच्यामुळे हे माझ्या जीवनात झालेलं आहे. स्वतः प्रयत्न करा, स्वतःचा रस्ता स्वच्छ करायचा प्रयत्न करा. जसं आज सिद्धांत सुरू ठाकूरांचा आविर्भाव दिवस आहे, श्रील प्रभुपादांनी आपल्या उभ्या आयुष्यामध्ये सिद्धांत सरस्वती ठाकूरांच्या नावाने कधी खडे नाही फोडले. किंवा प्रभुपाद असं नाही म्हणाले, त्यांना काय होतं म्हणायला, तुला इंग्लिश येतं आणि जा पाश्चात्य देशामध्ये प्रचार कर. 1922 साली श्रील प्रभुपादांना पहिल्या भेटीमध्ये सिद्धांत सुरू ठाकूरनी सांगितलं की तू सभ्य तरुण आहेस, तुला इंग्लिश येतं आणि पाश्चात्य देशामध्ये जाऊन प्रचार कर. हे 1922 साली सांगितलं होतं. आणि ते दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी श्रील प्रभुपादांना 1965 काळ उजाडलेला होता. म्हणजे आपण जर बघू 1965 आणि साधारण जवळजवळ 42 वर्षांचं अंतर होतं, एवढा खडतर तो प्रवास होता प्रभुपादांच्या जीवनातला. म्हणजे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रभुपादांना एवढी अख्खी आयुष्य त्यामध्ये घालावं लागलेलं होतं. तसं आपण पाहतोय की कधी कधी आपल्याला असं जीवनामध्ये वाटतं की या गोष्टी म्हणजे माझ्या जीवनातल्या मोठ्या प्रगतीला अडथळा आहे. पण तसं नसतं, आपण स्वतःहून तो अडथळा दूर करायचा प्रयत्न करायचा असतो, जे बली महाराजांच्या जीवनामध्ये या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. बली महाराजांच्या जीवनातला हा जो प्रसंग आहे आपण पाहतो या ठिकाणी, बली महाराजांच्या जीवनात असा एक किंवा मनामध्ये असा एक विचार येऊ शकला असता, का बरं माझे गुरु माझ्या जीवनामध्ये एक मोठा दगड बनतायत किंवा माझ्या निर्णयामध्ये मोठा दगड बनतायत. कारण बली महाराजांचा निर्णय होता की मदत करायची आहे कोणाला, त्या वामनांना, बटूना, की बटूना पूर्णपणे मदत करायची, हा बली महाराजांचा निर्णय होता. पण बली महाराजांनी जेव्हा तो निर्णय घेतलेला होता त्या निर्णयाला शुक्राचार्यांचं अनुमोदन नव्हतं. आणि म्हणून या श्लोकामध्ये आज आपण पाहतोय की शुक्राचार्य स्वतःच्या शिष्याला शाप देण्यासाठी तयार झालेले आहेत. असा कोणता गुरु असेल बरं की जो आपल्या स्वतःच्या शिष्याला शाप देईल आणि तेही स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी. आणि शुक्राचार्यांचा इथे वैयक्तिक स्वार्थ होता आणि म्हणून ते शाप देत आहेत, नाही तर शाप त्यांनी दिला नसता. श्रील प्रभुपाद वर्णन करत आहेत तात्पर्यामध्ये की शुक्राचार्य आपल्या भविष्याचा विचार करतायत की जर हे सगळंच राज्य जर बलिनी वामनांना दिलं तर मग माझा चरितार्थ कसा चालणार. आणि स्वतःच्या चरितार्थाची चिंता असल्यामुळे या ठिकाणी बली महाराज जे काही दान देऊ इच्छित होते त्या दानाला विरोध करतायत स्वतः शुक्राचार्य. प्रभुपादांनी भागवतात फार सुंदर वर्णन केलेलं आहे. असं काय कारण होतं बरं की बली महाराजांचं प्रत्येक ठिकाणी संरक्षण होत गेलेलं आहे. एक आपले गौडी आचार्य आहे त्यांनी फार सुंदर वर्णन केलं या कथेचं. ते म्हणतायत की जर आपण हा प्रसंग पाहू बली महाराजांच्या जीवनामध्ये घडणारा, बली महाराजांना दान देण्यासाठी प्रेरणा दिली भगवंतांनीच. दान देण्याआधी संकल्प करायचा असतो, संकल्प करण्याची प्रेरणा देखील दिली भगवंतांनी आणि संकल्प कसा करायचा याची देखील प्रेरणा दिली भगवंतांनी. आणि म्हणूनच भगवंत म्हणाले बली महाराजांना की अरे संकल्प करून टाक, कमंडलूतलं पाणी घे आणि संकल्प कर. आणि तेव्हा आपण पाहतो शुक्राचार्य जेव्हा पाहतायत की माझा शिष्य संकल्प करतोय तेव्हा त्या कमंडलूच्या ज्या मुखातून पाणी बाहेर येणार होतं त्या मुखाच्या छिद्राशी जाऊन बसतात ते, की जेणेकरून संकल्प करण्यासाठी पाणी देखील बाहेर येऊ नये म्हणून. आणि मग तेव्हा आपल्याला कथा माहिती आहे पुढे की जेव्हा ते छिद्र मोकळं केलं भगवंतांनी, एक छोटासा बाण सोडून म्हणा किंवा कुशगवत सोडून, तर असे अनेक वाट मार्ग करून दिलेले आहेत भगवंतांनी बली महाराजांसाठी, की बली महाराजांना दान देण्यासाठी असा मार्ग मोकळा करून दिलेला आहे. का बरं? याचं कारण एकच होतं, कारण बली महाराज हे प्रल्हाद महाराजांच्या संपर्कातले होते, आपण म्हणू त्या वंशातले होते. आणि म्हणून ही खरोखर एक सौभाग्याची गोष्ट असते की जेव्हा प्रल्हाद महाराजांसारख्या भक्तांचा वरदहस्त ज्या व्यक्तीवर आहे त्या व्यक्तीसाठी घाबरायचं काय कारण आहे. आणि म्हणून बली महाराजांच्या जीवनामध्ये ज्या काही घटना सुरू होत्या केवळ एकच आहे, प्रल्हाद महाराजांचा वरदहस्त त्यांच्या मस्तकावरती होता. आणि म्हणून आपण पाहतो की इथे बली महाराज हे दान देण्यासाठी तयार झालेले आहेत. तस प्रल्हाद महाराजांची ख्याती आपल्या सर्वांना माहिती आहे की प्रल्हाद महाराज हे किती दृढ असे भक्त होते. त्यांच्या जीवनामध्ये अनेक संकट आली, समस्या आल्या, पण ते कधी घाबरलेले नव्हते, ते दृढतेने कार्य करत राहिलेले होते. जसा एक प्रसंग येतो, या प्रसंगाचं सुंदर वर्णन करतायत की द्वारकेमध्ये जेव्हा भगवान श्रीकृष्ण राहत होते आणि बाणासुरा स्वरूप समवेत युद्ध करायचं होतं. आणि बाणासुरासमध्ये युद्ध का करायचं होतं, कारण अनिरुद्ध आणि उषा ह्या दोघांचंही प्रेम प्रकरण होतं. प्रेम प्रकरण नाही, ती भगवंताची एक दिव्य योजना होती. आजच्या दिवशी प्रेम प्रकरण हा शब्द वापरायला नको, आज आणि उद्या दोन दिवस तरी. कारण अनिरुद्ध आणि उषा ह्या दोघांचंही मन एकमेकाशी जुळली गेलेली होती. आणि बाणासुराने काय केलेलं होतं की अनिरुद्धाला आपल्या ताब्यामध्ये ठेवलेलं होतं. आणि ही घटना जेव्हा नारदांच्या करवी द्वारकेमध्ये पोहोचते तेव्हा भगवान श्रीकृष्ण बाणासुरासमवेत युद्ध सुरू करतात. आणि आपण तिथं पाहतोय की त्या युद्धाच्या प्रसंगामध्ये स्वतः भगवान शिवजी प्रकट होतात भगवंतांच्या विरोधात युद्ध करायला. तरी भगवंत शांत बसत नाही, ते म्हणतात की नाही, बाणासुराला धडा शिकवला पाहिजेच. आणि त्या युद्धामध्ये असं वर्णन केलेलं आहे, स्वतः पार्वती माता देखील एका कोटरा देवीच्या रूपामध्ये प्रकट होते भगवंताच्या विरोधात युद्ध करायला. आणि मग भगवंत विचार करतात, ठीक आहे आपण थोडा वेळ बाणासुराला सोडून देऊ. आणि आपले गौडी आचार्य सांगतायत वर्णन की भगवंतांनी थोड्या काळासाठी तरी बाणासुराला का सोडलं बरं, कारण बाणासूर हा प्रल्हाद महाराजांच्या संपर्कातला होता. अर्थात सगळे असूर कुठल्या कोणाच्या संपर्कामध्ये आहेत, आणि या सगळ्या असूर कुळामध्ये कोण जन्माला आलेलं होतं, प्रल्हाद, की जे महान भक्त होते. आणि म्हणून भगवंतांनी थोड्या वेळासाठी का होईना त्या बाणासुराला सोडून दिलं, म्हणाले ठीक आहे जाऊ दे, प्रल्हाद महाराजांच्या वंशातला आहे, थोड्या वेळ सोडून देऊ ह्याला. म्हणजे पहा, केवळ शुद्ध भक्तांच्या संपर्कामध्ये असल्यामुळे हा जीवनामध्ये बदल होतो. की जीवनामध्ये कितीही मोठा काही प्रसंग निर्माण झाला, सहजरित्या भगवंत त्यातून बाहेर काढतात. आणखीन एक सुंदर प्रसंग वर्णन येतो रामायणामध्ये, जेव्हा रावण हा महाभयानक बलशाली झालेला असतो, तेव्हा रावण प्रत्येक ठिकाणी जात असतो आणि स्वतःची शक्ती दाखवत असतो. सुतलमध्ये देखील गेला, जिथे बली महाराजांचं राज्य होतं, आणि तिथे जाऊन तो त्या सुतलावरती आपली शक्ती गाजवण्याचा प्रयत्न करत होता. आणि ही बातमी बली महाराजांना देण्यात आली, रावण आलेला आहे आणि तो स्वतःची सत्ता या ठिकाणी प्रस्थापित करू इच्छितो. आणि मग नारद मुनी म्हणतायत बली महाराजांना की तुम्ही जा आणि सांगा काहीतरी, भगवंतांना सांगा जे तुमच्या द्वारावरती उभारलेले आहेत भगवंत. बली महाराज म्हणाले, मी कशाला सांगू, की जे भगवंत आहेत ते स्वतःचं रक्षण कसं करायचं बघू शकतायत. आणि असं वर्णन केलेलं आहे, जो रावण त्या सुतलावरती देखील स्वतःचं राज्य प्रस्थापित करायसाठी आलेला होता, त्या रावणाला असं काही फेकून देण्यात आलं लांब की जाऊन तो स्वतःच्या लंकानगरीमध्ये पडलेला आहे. आणि हे झालं का, केवळ बली महाराज प्रल्हाद महाराजांच्या संपर्कातले होते म्हणून. दुसरी एक सुंदर कथा येते, एकदा द्वारकेवरती कुश नावाच्या राक्षसाने आक्रमण केलेलं होतं, आणि ही बातमी दुर्वासांना समजली, आणि दुर्वासांनी विचार केला, ते द्वारकेत तर भगवंत नाही आहेत, भगवंत कुठे गेले होते, बली महाराजांच्या द्वारावरती होते गेटपाल म्हणून किंवा द्वारपाल म्हणून. मग दुर्वास मुनी आपल्या मनाच्या शक्तीने बली महाराजांच्या राज्यामध्ये गेले. बली महाराजांनी सांगितलं की अरे बली, तिकडे द्वारकेवरती फार मोठं राक्षसी आक्रमण झालेलं आहे, द्वारकेचं रक्षण कोण करणार, म्हणजे द्वारकेमध्ये इतके सगळे महान भक्त राहतायत, भगवंतांच्या राण्या आहेत, सगळे अनेक जण महान भक्त आहेत त्या ठिकाणी, म्हणजे त्यांचं रक्षण कोण करणार. बली महाराज म्हणाले की जे भगवंत प्रत्येकाच्या हृदयामध्ये परमात्मा रूपाने राहून सगळ्या गोष्टी करत असतात, ते सगळ्यांची काळजी निश्चित घेतील. दुर्वासमुनी म्हणाले, तू जा आणि सांग भगवंतांना, म्हणे ते माझं धाडस होणार नाही भगवंतांना जाऊन आज्ञा देणं. आणि मी भगवंतांना इथं या म्हणून पण सांगितलेलं नव्हतं, ते स्वतःच्या इच्छेने इथे आलेले आहेत, आणि त्यांना मी परत आज्ञा देणं हे मला शक्य नाहीये. जे भगवंत एकाच ठिकाणी बसून अनेक कार्य करू शकतात, ते भगवंत माझ्या या द्वाराजवळ बसून देखील द्वारकेचं रक्षण करू शकतात. आणि मग पुन्हा तिथे वर्णन केलेलं आहे, अशा पद्धतीनं स्वतः भगवंत द्वारपाल रूपाने जे काही गेलेले आहेत बळी महाराजांच्या राज्यामध्ये, का गेले, केवळ आणि केवळ प्रल्हाद महाराजांची ती कृपा होती, प्रल्हाद महाराजांची ती भक्ती होती, की ज्या भक्तीमुळे स्वतः भगवंत हे द्वारपाल म्हणून गेलेले होते. म्हणून एक ह्या ठिकाणी प्रसंग फार सुंदर आहे, की जोपर्यंत आपण शुद्ध भक्तांच्या संपर्कामध्ये राहत नाही, किंवा जसं या तात्पर्यामध्ये देखील वर्णन केलेलं आहे की गुरूंच्या आदेशाचं पालन करणं किंवा गुरूंच्या संपर्कात राहणं किंवा गुरूंच्या आशीर्वादाखाली राहणं, या जोपर्यंत गोष्टी जीवनामध्ये होत नाही तोपर्यंत जीवन यशस्वी बनू शकत नाही, हे निश्चित आहे, तेवढंच निश्चित आहे. आणि म्हणून जर आपण बली महाराजांचे गुण बघितले, बली महाराजांच्याकडे कोणकोणते असे गुण होते बरं, त्याचं वर्णन देखील भागवतामध्ये केलेलं आहे. बली महाराज सर्वात पहिल्यांदाचा त्यांच्याकडे जो कोणता गुण होता, तो होता दानशूरपणा. आणि हा काय दानशूरपणा होता बरं, की बली महाराज सगळं देण्यासाठी तयार झालेले होते, ही काही साधी गोष्ट नव्हती. म्हणजे इतका दानशूरपणा त्यांच्याकडे होता. बली महाराजांचं वर्णन केलेलं आहे की ते सत्यवादी होते, जे वचन दिलेलं आहे ते वचन पालन करण्यासाठी तत्पर होते, सत्यवादी होते. असं नाही की वचन दिलं आणि नंतर म्हणाले नाही 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 मी वचन दिलेलं मागे घेतो. नाही, एकदा वचन दिलेलं आहे. आपण त्या कथेमध्ये पाहतो की दोन पावलं भगवंतांनी संपूर्ण ब्रह्मांड व्यापलं, विचारते तिसरं पाऊल कुठं ठेवू. तेव्हा बली महाराज असं नाही म्हणाले की मी दिलेलं वचन मागे घेतो, दोन पावलांमध्ये सुखी रहा. आणि म्हणून बली महाराजांच्या तिसऱ्या गुणाचं वर्णन करण्यात येतं की तिसरा गुण त्यांच्याकडे काय होता, आत्मनिवेदनाचा. पूर्ण शरणागती त्यांच्याकडे होती. आणि पूर्ण शरणागती कशी होती, जेव्हा दोन पावलांमध्ये अख्खं ब्रह्मांड व्यापलं, तिसरं पाऊल कुठे ठेवू विचारल्यानंतर बली महाराजांनी स्वतःचं मस्तक दिलेलं आहे, आत्मनिवेदन त्यांच्याकडे होतो. आणि चौथं म्हटलेलं आहे, अशा बली महाराजांचा जो गुण होता तो काय गुण होता बरं, चौथा महाजन आहेत ते. बली महाराजांनी आपल्या आचार्यांना जीवनामध्ये तंतोतंत पालन केलेलं आहे आणि म्हणून बली महाराजांचं नाव देखील महाजनांच्या मध्ये गणण्यात येतं. आणि पाचवा गुण सांगतायत बली महाराजांचा की बली महाराज कोण होते, म्हणे बली महाराज हे कृपासिद्ध भक्त होते. आणि कोणाची कृपा प्राप्त झालेली होती, प्रल्हाद महाराजांची. या बलींना प्रल्हादांची कृपा प्राप्त झाली होती म्हणून त्यांचं वर्णन केलेलं आहे कृपासिद्ध, कारण त्यांच्यावरती विशेष कृपा झालेली होती प्रल्हादांची. आणि म्हणून जर आपण पाहू ह्या बली महाराजांच्या जीवनामध्ये असे हे अनेक प्रसंग आहेत की या प्रसंगाला कधीही ते डगमगले नाही आहेत, जो प्रसंगाला त्या प्रसंगाला निष्ठेने ते सामोरे गेलेले आहेत. भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायामध्ये जो 11वा श्लोक आहे, या ठिकाणी बहुतेक 10वा श्लोक दिलेला आहे वर्णन, तेषाम सतत युक्तानां भजताम प्रतिपूर्वकं. पण यानंतरचा जो श्लोक आहे 10व्या अध्यायातला 11वा श्लोक, तेषा मेवानुकंपार्थम अहम अज्ञानम अजम तमम नाशयम आत्मभावस्तो ज्ञान दीपेन भास्वतः. या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण काय वर्णन करतायत, तेषा मेवानुकंपार्थम, अशा भक्तावर मी विशेष अनुग्रह करतो. असा कोण भक्त आहे, जो तेषाम सतत युक्तानाम भजताम प्रीतिपूर्वकम. जो श्लोक या ठिकाणी शिल प्रभुपादांनी या 10वा श्लोक जो अनुवादामध्ये इथे दिलेले तात्पर्यामध्ये, त्याच्यामध्ये काय म्हणतात प्रभुपाद, तेषाम सतत युक्तानाम, असा जो भक्त आहे जो नेहमी सतत युक्त आहे कशामध्ये, भजताम प्रीतिपूर्वकम, अशा भक्ताला मी काय करतो, ददामी बुद्धी योगम तम, बुद्धी देतो. कशासाठी बुद्धी देतो, येन माम उपयांती ते, माझ्यापर्यंत येऊन पोचायला. आणि दुसरा 11वा नंबरचा जो श्लोक आहे याच्यानंतरचा, त्यामध्ये काय वर्णन करतायत भगवंत, तेषा मेवानुकंपार्थम अहम अज्ञानम अजम तमम, आणि मी काय करतो त्याच्यावरती विशेष अनुग्रह करण्यासाठी त्याच्या हृदयातला जो अंधकार आहे ज्ञान दीपेन भास्वतः, त्याच्या हृदयामध्ये ज्ञानाचा दीप प्रज्वलित करून जो अंधकार आहे तो मी नष्ट करतो. आणि बली महाराजांच्या जीवनामध्ये बरोबर हीच घटना घडलेली आहे. आज बली महाराजांच्या समोर त्यांचे गुरु आहे साक्षात. कधी कधी जीवनामध्ये असा प्रसंग निर्माण होतो की जर गुरुच अशा रीतीने जर उपदेश देत असतील तर शिष्यांनी काय करावं. आणि म्हणून या ठिकाणी प्रभुपाद अनेक ठिकाणी अतिशय कठोर शब्दामध्ये वर्णन करतायत की जो गुरु असतो तो स्वतःच्या हिताचा फायदा शिष्यांच्याकडून करून घेत नसतो. जसं एकदा मायापूरमध्ये, पूर्वी मायापूरचा काळ असा होता की त्या ठिकाणी भरपूर साप होते, विंचू होते, कारण अजून तेवढी डेव्हलपमेंट झालेली नव्हती. आज जर आपण मायापूरमध्ये जाऊ तर चांगल्या खोल्या आहेत, राहण्याची सुविधा चांगली आहे, आंघोळीची सुविधा चांगली आहे, सगळ्याच गोष्टींची, खाण्यापिण्याची सगळ्यांची सुविधा चांगली आहे. पण जेव्हा प्रभुपादांनी नुकताच तो काळ, म्हणजे तो जो ती जागा डेव्हलप करण्यासाठी सुरुवात केलेली होती, त्यावेळी इतकं असं एकदम समृद्धशाली जीवन तिथं नव्हतं जे आज आहे. आणि म्हणून कित्येक वेळा भक्तांना भीती वाटायची की मी रात्री झोपल्यानंतर चुकून एखादा साप येऊन चावला तर मला, अनेकांना अशी भीती वाटायची. आणि हरीश्वरी प्रभू एकदा गमतीमध्ये असं वर्णन करतायत की म्हणे रात्री मी आणि प्रद्युम्न आम्ही मी आणि निताई म्हणजे त्यांचे दुसरे एक भक्त होते ते दोघेही सोबत झोपलेले होते आणि तिसरे एक भक्त होते प्रद्युम्न प्रभू ते भीतीने त्या दोघांच्या मध्ये येऊन झोपतात आणि दुसऱ्या दिवशी प्रभुपादांना हरीश्वरी प्रभू जाऊन सांगतायत की प्रभुपाद काल रात्री मी आणि निताई झोपलेला असताना आमच्या दोघांच्या मध्ये येऊन प्रद्युम्न झोपला. प्रभुपाद म्हणाले का? म्हणे त्याला भीती होती कारण या ठिकाणी झोपड्या आहेत आपल्या, कुठेतरी एखादा साप येऊन चावेल मग त्याला साप चावणार नाही का आमच्या दोघांच्या मध्ये झोपल्यानंतर. मग प्रभुपाद हसले थोडा वेळ. प्रभुपाद म्हणाले की माझे गुरुबंधू होते त्यांचं नाव होतं दामोदर स्वामी आणि ते म्हणाले की नेहमी ते आम्हाला एक अशी कथा सांगायचे गावामध्ये घडलेली कथा. काय होती बरं? की गावामध्ये एक कुटुंब होतं, त्या कुटुंबामध्ये एक लहान बालक होता आणि त्या कुटुंबातल्या त्या लहान बालकाला एकाने शाप दिला होता की ह्या बालकाचा मृत्यू सर्पदंशाने होईल आणि म्हणून त्या घरातील लोक काय करायचे दररोज रात्री झोपताना त्या बालकाला बरोबर मधोमध झोपवायचे आणि त्याच्या बाजूनी सगळे आई वडील आजी आजोबा काका काकू जे कोणी सगळे बाजूनी गोल झोपायचे की जेणेकरून त्या सापाला आतमध्ये प्रवेशच करता येऊ नये. आणि प्रभुपाद ही कथा सांगताना हसत होते. प्रभुपाद म्हणाले असं त्या गावामध्ये व्हायचं असं मी त्या आमच्या गुरुबंधूंच्याकडून ऐकलं होतं आणि दररोज रात्री ते असेच झोपायचे, ते लहान बालकाला मधोमध झोपायचे त्याच्या बाजूने सगळे गोल झोपायचे. आणि एकदा काय झालं म्हणे की दैवगती ती होतीच, त्या सापानी प्रवेश केलाच आणि त्या सापानी कसा प्रवेश केला, दोन घरातली जी मंडळी झोपलेली होती त्यांच्यामध्ये छोटीशी फट होती, त्या फटीमधून त्यांनी प्रवेश केला, त्या बाळाला दंश केला आणि तो साप निघून गेला. मग प्रभुपाद म्हणाले की राखे कृष्ण मारे के मारे कृष्ण राखे के. हरीश्वरी प्रभूंना सांगतायत की जर प्रभू भगवंतांनी ठरवलेलं आहे एकाला मारायचंच आहे त्याला कोणीही वाचवू शकत नाही आणि जर एक भगवंतांनी ठरवलं की ह्याला मला संरक्षण द्यायचं आहे त्याला कोणीही मारू शकत नाही. तसं बली महाराजांच्या जीवनामध्ये घडलेलं आहे. भलेही बली महाराजांची परीक्षा झाली पण बली महाराजांचं रक्षण करण्याची जबाबदारीच भगवंतांनी घेतलेली आहे. बघा काय झालेलं आहे, इकडे गुरूंचा म्हणजे गुरुंनी त्यागलेला आहे शिष्याला, शाप देणं म्हणजे काय त्यागलेलं आहे, ही साधी गोष्ट नाही, म्हणजे गुरुंनी शिष्याला त्यागलेलं आहे. पण शिष्याची भक्ती इतकी श्रेष्ठ होती की भगवंत त्या भक्तीने त्या शिष्याकडे आपलं दासत्व स्वीकारतात, एक सेवकत्व स्वीकारतात तिकडे आणि सेवक म्हणून त्यांच्या घरी जातात, त्या राजवाड्यामध्ये जातात. आणि अशा पद्धतीने जर भगवंतांनी ठरवलं की बाबा मला रक्षण करायचंच आहे माझ्या भक्ताचं, कोणीही त्या ठिकाणी त्या भक्ताला त्रास देऊ शकत नाही. पण जर भगवंतांनी ठरवलं की याचा सर्वनाश करायचा आहे त्याला कोणीही संरक्षण देऊ शकत नाही, हे निश्चित आहे. आणि बलिमहानांच्या जीवनामध्ये आपण हे पाहतो की जसं गुरु कृपा आणि गुरु अवकृपा हे दोन शब्द आहेत, की गुरूंची कृपा होणं आणि गुरूंची अवकृपा होणं, म्हणजे योग्य गुरु आहेत किंवा अधिकृत गुरु आहेत हे नेहमी शिष्यांचा उद्धार कसा होईल याबद्दलच विचार करत असतात. त्या गुरूंचा विचार हा नसतो की याच्यातून मला काय मिळेल. एक फार सुंदर कथा प्रभुपादांच्या जीवनातली आहे. आज सिद्धांत सुई ठाकूरांचा आयुर्भाव दिवस देखील आहे, गौर गोविंद स्वामी महाराजांचा तिरुभाव दिवस आहे आज. की आपण जर सिद्धांत सरस्वती ठाकूरांचं जीवन देखील बघू तर सिद्धांत सरस्वती ठाकूरांनी देखील स्वतःच्या जीवनामध्ये कधीही स्वतःसाठी चांगल्या गोष्टी किंवा स्वतःसाठी जीवनशैली एकदम समृद्ध असं कधीही त्यांनी हा विचार केलेला नव्हता. त्यांनी जो काही विचार केला तो केवळ समाजासाठी विचार केलेला होता की या समाजाला कृष्ण भावना कशी देता येईल. आणि मग सिद्धांत सुई ठाकूर यांच्या जीवनामध्ये आपण पाहतो असे अनेक प्रसंग होते की ज्या प्रसंगामध्ये सिद्धांत सरस्वती ठाकूर हे केवळ जनतेला कृष्ण भावना देण्यासाठी कदाचित मग सूट बूट कोट या रूपामध्ये समाजासमोर आलेले आहेत, अशा अनेक गोष्टी होत्या. किंवा चांगला वेश परिधान करून ते एखाद्या व्हॉईसरायला भेटायला गेलेले आहेत किंवा एखादा व्हॉईसराय मठामध्ये येणार आहे म्हणून मठ अतिशय सुंदर सजवलेलं आहे आणि स्वतःही मठाच्या समोर उभे राहून त्याचं स्वागत करतायत हे कशासाठी त्यांनी केलेलं आहे? केवळ जनतेला कृष्ण भावना देण्यासाठी. पण याच्यामध्ये एक भावना आपण निश्चित पाहतो की सगळ्या महान आचार्यांनी कधीही स्वतःसाठी लाभाची अपेक्षा केलेली नाहीये. म्हणजे जो खरा गुरु असतो तो स्वतःच्या लाभाची अपेक्षा कधीच करत नाही की यातून मला काय लाभ मिळेल. एक फार हृदयस्पर्शी प्रसंग आहे प्रभुपादांच्या जीवनातला. एकदा प्रभुपादांची व्यासपूजा साजरी केली जात होती आणि अर्थात आपल्या सर्वांना माहिती आहे व्यासपूजा म्हणजे सगळे शिष्य एकत्रित येतात, प्रत्येक जण भोग बनवून आणतो आपल्या गुरुसाठी आणि गुरुसमोर असा मोठा भोग सगळा लावण्यात येतो सगळं काही. आणि प्रभुपादांच्या व्यासपूजेच्या त्या कार्यक्रमामध्ये खूप मोठा व्यासपूजेचा कार्यक्रम असतो, हजारो भक्त त्या ठिकाणी आलेले असतात, हजारो भोग त्या ठिकाणी अर्पण केलेले असतात प्रभुपादांना. आणि बराच वेळ दुपार झालेली असते, प्रभुपादांनी सकाळपासून काही खाल्लेलं नसतं, प्रभुपादांना म्हणजे जाणवत असतं की भूक लागलेली आणि एवढं वयोवृद्ध प्रभुपादांचं शरीर असतं. तर हरीश्वरी प्रभू एक वर्णन करतायत त्यांच्या एका लिलेमध्ये की जसा व्यासपूजेचा कार्यक्रम झाला सगळे भक्त अतिशय खुश होते, आनंदी होते, गुरुपूजा झाली, सगळे गुरुपूजेमध्ये कीर्तन सगळ्यांनी जोरदार नृत्य केलं, प्रभुपादांचा जय जयकार केला आणि सगळे महाप्रसादाकडे निघून गेले. आणि प्रभुपाद आपल्या निजी सेवकाला म्हणतायत मलाही भूक लागलेली आहे आणि माझा प्रसाद तयार आहे का? आणि असं म्हटल्यानंतर त्या सगळ्या निजी सेवकांच्या मनामध्ये विचार आला की अरे आपण प्रभुपादांचा प्रसाद तर बनवलाच नाही आहे. त्यांच्या मनामध्ये हा विचार होता आज जो काही ते भोग बनवलाय तो खातील प्रभुपाद, पण प्रभुपाद आजारी असल्यामुळे किंवा प्रभुपाद वृद्धापकाळात असल्यामुळे त्यांच्यासाठी नियमितपणे दुसरा प्रसाद बनवण्यात यायचा आणि त्या दिवशी त्या शिष्याने बनवलेला नव्हता. त्याला वाटलं हा प्रसाद आज प्रभुपाद खातील सगळ्यांच्या समवेत आणि तो म्हणाला की प्रभुपाद आम्हाला असं वाटलं तुम्ही हे खाल म्हणून आम्ही काही बनवलेलं नाहीये. आणि दुपारची ही वेळ होऊन गेलेली होती, कडक उन्हाची वेळ होऊन गेलेली होती. तर ते प्रभुपादांचे शिष्य वर्णन करतायत की प्रभुपादांच्या चेहऱ्यावरचे हावभाव थोडेही बदलले नाहीत, प्रभुपाद शांततेने ते स्वीकार केलं, म्हणाले ठीक आहे काही हरकत नाही, तुम्ही काही बनवलेलं नाही आहे ना चालेल. पण त्या भक्ताला कळून चुकलं की माझ्याकडून मोठी चूक झालेली आहे की मी माझ्या गुरूंसाठी, मी निजी सेवक आहे त्यांचा, त्यांच्यासाठी बनवणं हे माझं कर्तव्य होतं. पण ते वर्णन करतायत की याही प्रसंगामध्ये प्रभुपादांच्या चेहऱ्याचे हावभाव बदललेले नव्हते, की प्रभुपाद याही वयामध्ये याही म्हणजे परिस्थितीमध्ये ते म्हणाले ठीक आहे काही हरकत नाही आणि मला किती वाजता प्रसाद मिळू शकतो एकच वाक्य प्रभुपादांनी विचारलं. मग लगेच शिष्य पळपळ त्यांनी धावपळ सुरू केली आणि जाऊन पटपटपट प्रभुपादांसाठी प्रसाद बनवला आणि मग प्रभुपादांना अर्पण केलं. तर महत्वाचा सांगायचा उद्देश कसा आहे की पहा जे महान आचार्य असतात ते अशा गोष्टीमध्ये कधीही विचलित होत नाहीत. आज या ठिकाणी शुक्राचार्यांचं वर्णन केलं जातं, शुक्राचार्य विचलित झालेले आहेत. का विचलित झालेले आहेत? त्यांना वाटतं की भविष्यामध्ये मला माझा शिष्य माझा सगळा खर्च करू शकेल की नाही. आणि म्हणून या ठिकाणी प्रभुपाद दोन गोष्टींचं वर्णन करतायत, वैष्णव आणि स्मार्थ. आता ह्या दोन गोष्टींचा जर आपण चर्चा करायची म्हटली तर फार मोठी चर्चा आहे. वैष्णव काय, स्मार्थ काय, स्मार्थ विधी काय आणि वैष्णव विधी काय वगैरे, किंवा स्मार्थ विचार काय आहे, वैष्णव विचार काय आहे वगैरे. पण शुक्राचार्य यांची गणती स्मार्थामध्ये केली जाते आणि म्हणून नेहमी असा स्मार्थामध्ये राहणारा व्यक्ती स्वतःच्या मेंटेनन्सचा म्हणजे स्वतःचं उदरण भरण कसं होईल याचा नेहमी विचार करत असतो. पण जो वैष्णव आहे हा वैष्णव नेहमी समाजाचं उदरभरण कसं होईल हा विचार करत असतो. आणि म्हणून या ठिकाणी पाहतो आपण प्रभुपादांच्या जीवनामध्ये देखील याही प्रसंगात प्रभुपाद खूप शांत राहिले, ते क्रोधिष्ट नाही झाले ना त्यांच्या चेहऱ्यावरचे काही हावभाव बदलले, काही नाही, शांत राहिले ते. तर म्हणून आचार्य किंवा महाजन किंवा अधिकृत गुरु हे असे असतात की स्वतःचा उदरभरण करण्यापेक्षा इतरांचं उदरभरण कसं होईल याकडे त्यांचा जास्ती जोर असतो. आणि म्हणून आपण जर ह्या सगळ्या बली महाराजांच्या प्रसंगामध्ये बघूया तर निश्चित आहे बली महाराज जे दान देण्यासाठी तयार झालेले आहेत आपले आचार्य वर्णन करतायत एकच आहे की केवळ प्रल्हाद महाराजांसारख्या भक्तांचा आशीर्वाद त्यांना प्राप्त झालेला होता, बाकी काही नाही. म्हणजे म्हणून त्यांचं वर्णन करण्याचं की कृपा सिद्ध असो. तसं आजही आपण सगळे भक्तिमार्गामध्ये लागलेलो आहोत, भक्तिमय जीवन व्यथित करण्याचा प्रयत्न करत आहोत. या सगळ्या गोष्टीमध्ये एकच महत्वाची गोष्ट अशी आहे की आपण आपल्या गुरूंच्या आदेशांचं तंतोतंत पालन करतोय का, की आपण छोट्या छोट्या गोष्टीमध्ये विचलित होत जातोय, ही गोष्ट समजून घेणं फार गरजेचं आहे. आज छोट्या छोट्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडतात आणि आपण प्रचंड विचलित होतो. पण आपण जर इकडे बली महाराजांसारख्या प्रभुपादांसारख्या जीवनामध्ये बघितलं, सिद्धांत सुधी ठाकूर, आज सिद्धांत सुधी ठाकूरांचा तिरुभाव आविर्भाव दिवस आहे. सिद्धांत सुधी ठाकूरांच्या जीवनामध्ये देखील असे अनेक प्रसंग घडलेले आहेत की त्यांना विचलित करणारे, पण ते कधीही विचलित झालेले नाही आहेत, शांत राहिले, कदाचित काहीतरी भगवंताची योजना असेल म्हणून. आणि आज आपल्या जीवनामध्ये देखील आपण छोट्या छोट्या गोष्टीने विचलित होतो. आपण छोट्या छोट्या गोष्टी, कुठे प्रसाद नाही मिळाला, कुठे दर्शन नाही मिळालं, कुठे रांगेमध्ये फार वेळ उभारावं लागलं, मंदिरात गर्दीच फार होती, कीर्तन करताना ह्यांनी मुद्दामून ढकललं, ह्यांनी मुद्दामून लात मारली कीर्तन करताना, छोट्या छोट्या गोष्टीने आपण विचलित होऊन जातो. पण हे हा विचलित म्हणा काहीच नाही आहे. म्हणजे आज जर आपण विचार केला भक्तिमय जीवनामध्ये, लोक जसं म्हणजे मंदिरामध्ये म्हणा किंवा आपल्या वैयक्तिक भक्त समूहामध्ये छोट्या छोट्या गोष्टीमध्ये विचलित होत आहेत, इथे बली महाराजांच्या जीवनामध्ये विचलित करणारी किती मोठी भयानक गोष्ट होती, साक्षात गुरु शाप देत आहेत. प्रभुपदांच्या जीवनामध्ये विचलित होणाऱ्या अनेक गोष्टी होत्या, पण प्रभुपद कधी विचलित नाही झाले. मग हाच तर अभ्यास आपल्याला आचार्यांच्या जीवनावरून करायचा आहे. आज एखादी छोटी घटना घडली तर आपण लगेच विचलित होतो, आपण आपली सेवा सोडून द्यायला तयार होतो, आपलं डिपार्टमेंट सोडून द्यायला तयार होतो, आपण मंदिर सोडायला तयार होतो, आपण भक्तांचा समुदाय सोडायला तयार होतो. म्हणजे आपल्यासारखे महामूर्ख आपणच. म्हणजे जे एवढं छान सगळं काही आपल्याला मिळालेलं आहे ते आपण छोट्याशा क्षुल्लक गोष्टीसाठी सोडायचा प्रयत्न करतो. पण इथे आज प्रभुपादांच्या जीवनामध्ये म्हणा, सिद्धांत सरस्वती ठाकूरांच्या जीवनामध्ये म्हणा, बली महाराजांच्या जीवनामध्ये म्हणा, अशा काही भयानक गोष्टी घडलेल्या होत्या की त्या गोष्टीने ते कधीही विचलित झाले नाहीत, ते दृढ राहिले. आणि यासाठी प्रत्येकांच्या जीवनामध्ये एक गुरु आश्रय जो आहे आणि गुरु तत्वाचा आश्रय हा फार महत्वाचा असतो, की तो जर निष्ठेनी आपण घेतला तर आपणही जीवनामध्ये कधी विचलित होत नाही. भलेही विचलित करणाऱ्या अनेक गोष्टी जरी आल्या तरी आपण कधीच विचलित होत नाही. आज प्रभुपादांचं आपण जीवन बघूया. प्रभुपादांचा जो संघर्ष आहे तो काही साधारण संघर्ष नव्हता. आज प्रभुपाद लीलामृत म्हणजे प्रभुपादांच्या प्रभुपादांचा गौरव आहे त्यामध्ये. पण अशाही परिस्थितीमध्ये प्रभुपादांना अनेक गोष्टींना सामोरं जावं लागलेलं आहे. सिद्धांत सरस्वती ठाकूरांना सामोरं जावं लागलेलं आहे. या सगळ्या महान आचार्यांना अनेक गोष्टींना सामोरं जावं लागलं, पण त्यांच्यात कधी विचलितपणा तो आला नाही, कारण गुरुनिष्ठा होती, गुरूंच्यावरती दृढ विश्वास होता, आचार्यांच्यावरती दृढ विश्वास होता, म्हणून ते छोट्या छोट्या गोष्टीने कधीच विचलित नाही झाले. तसं आपण सर्वांनी जर ह्या गुरु तत्वाचा आश्रय घेऊन किंवा वैष्णवांचा आश्रय घेतला तर मग आपल्याही जीवनातले हे छोटे छोटे जे काही समस्या असतील भगवंताला असंच घेऊन जातील, कारण भगवंतानी ठरवलेलं आहे काय, नमी भक्त्या प्रणश्यती, की मी माझ्या भक्ताचं रक्षण करणार, त्याचं कधीही पतन होऊ देणार नाही. श्रील प्रभुपाद की, श्रीमद भागवत महापुराण की. कुणाला काही शंका प्रश्न आहेत? श्रीमद् भागवत महापुराण की जय.